तिला कॉल केला आहे. ती आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. कृपया लाईन रहा किंवा थोड्या वेळाने डायल करा. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो व्यक्ति अभी दूसरे कॉल पे व्यस्त है. कृपया लाइन पे बने रहें या कुछ समय बाद डायल करें. द पर्सन यू हैव डायल्ड इज ऑन अनदर कॉल. प्लीज स्टे ऑन लाइन और डायल आफ्टर सम टाइम. तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेस उत्तर देत नाही. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. द पर्सन यू आर कॉलिंग इज नॉट आन्सरिंग. Please try later. आप जिस व्यक्ति कॉल कर रहे हैं